भविष्यात येत्या काही वर्षात जेव्हा एक कोविडचा रिसेट झाला आहे तेव्हा देशानं राज्यांनी प्रकर्षानं काय केलं पाहिजे, कोणती धोरणं राबवली पाहिजेत, काय अपेक्षित आहे?
खरं तर कोणती स्वतंत्र अशी धोरणं राबवायची गरज नाही. कोविडच्या निमित्तानं ज्या त्रुटी लक्षात आल्या आहेत त्या त्रुटी जरी त्यांनी पुरेशा भरून काढल्या तरी माझ्या मते फार मोठी आपण मजल मारली असं म्हणायला पाहिजे. त्यातल्या ज्या काही त्रुटी अशा आहेत की ज्या इतक्या लगोलग राज्य सरकारांना कशा भरून काढता येतील याचं तुम्ही मला विचारलं तर माझ्याकडे सहजी उत्तर नाही. उदाहरणार्थ आरोग्य व्यवस्था, की ग्रामीण भागामध्ये आपण आज ज्या प्रकारची आरोग्य व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मग जिल्हा पातळीवरची इस्पितळं वगैरे याच्यातून राबवतो, याच्या ऐवजी कोणत्या प्रकारच्या गोष्टीतून काही ठराविक प्रकारचे रोग, काही ठराविक प्रकारचे आजार, त्यांचं प्रमाण कमी करणं, त्याचे उपचार स्वस्त लोकांच्या आवाक्यातले हमखास करणं, याच्यासाठी काय करायला पाहिजे, याच्याबद्दल माझ्या मते आत्ता देखील ज्या आखल्या जाणाऱ्या ज्या काही इन्शुरन्ससारख्या ज्या योजना आहेत त्या पुरेशा नाहीत आणि त्या देखील राज्य सरकारांच्या क्षमता लक्षात घेऊन पुरेशा आखल्या आहेत असं मला वाटत नाही. तर कोणत्या प्रकारचे रोग, कोणत्या प्रकारची व्याधी या जास्त प्रबळ आहेत, कोणत्या या मृत्यूदराला कारणीभूत ठरणार आहेत, याची काही फार मोठी चांगली भरोशाची आकडेवारी आपल्याकडे आहे असं वाटत नाही. हा फक्त कोविडनं उद्भवलेला शहाणपण आहे असं नाही. आपण एक 12 वर्षापूर्वी नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनची जी नेमणूक केली त्याच्यामध्ये तेव्हाच्या लक्षात आलेल्या त्रुटी आहेत. चांगलं धोरण आखायचं आणि ते अर्थपूर्णपणानं प्रत्यक्षात व्यवहारात आणायचं तर त्यासाठी लागणारी अनेक विविध प्रकारची माहिती लागते. आज सरकारी यंत्रणेमध्ये अशा प्रकारची माहितीच नसते. ही सरकारी यंत्रणातली धोरणाच्या आखणीतली सर्वात मोठी लक्षणीय त्रुटी आहे की ज्याच्यामुळं धोरणं चुकतात, धोरणाची अंमलबजावणीची प्रशासनाची पद्धत चुकते, कारण हा माहितीचा अभाव. आणि विरोधाभास तर असा आहे की आपण हे गेलं दशक नाही, गेले 3 दशक आता हे माहितीचं युग आहे असं म्हणतो. पण राज्य सरकारांनी ज्या रीतीनं आपल्या प्रशासकीय कामकाजातून निसर्गता तयार होणारी धोरणाची गरज म्हणून मुद्दामून जाणीवपूर्वक गोळा केलेली अशी जी माहिती आहे ती माहिती गोळा करायची पद्धत, त्याची व्याप्ती, त्याची वारंवारिता, ती किती काळानं वारंवार ती बघून तपासून राहिली पाहिजे आणि बदलत राहिली पाहिजे, हे बदलण्याची जी रूढी आहे ही रूढी बदलणं गरजेचं आहे. आणि हे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशननं अधिक जास्त जबाबदारीनं, अधिक जास्त डोळसपणानं आणि ज्याला दूरदृष्टी म्हणतात तशी दूरदृष्टी ठेवून राज्य सरकारना विश्वासात घेऊन या प्रकारचे बदल केले पाहिजेत. काही काही गोष्टी सुरू झाल्या आहेत पण त्याची जी काही एकूण अंमलबजावणीचा जो कालावधी आहे आणि त्याची जी गती आहे ती गती फार मंद आहे. आता उदाहरणार्थ शेतकरी कोण आहे, त्याच्याकडे कोणती जमीन आहे, त्याचं प्रॉपर्टी कार्ड आहे का, तर नाही आहे. असं जर तुम्ही आज नीती आयोगाला जाऊन सांगितलं तर ते म्हणतील आम्ही ही स्कीम सुरू केली, आम्ही कॅडेस्ट्रल सर्वे सुरू केले, त्या नोंदणी सुरू केली, ड्रोनच्या आधारानं वरून फोटो घेऊन वगैरे वगैरे हे सर्व सुरू झालेलं आहे. पण याचा प्रत्यक्षात धोरणाच्या आखणीमध्ये वापर करता येईल अशा दर्जाला ती माहिती पोचली आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. त्यामुळे अशा प्रकारची माहिती व्यवस्था त्या त्या खात्यांनी स्वयंस्फूर्तीनं स्वतःच्या कल्पनाशक्ती वापरून आणि भविष्यात काय लागू शकतं याचा अंदाज घेऊन नवीन तंत्रज्ञानाच्या आधारानं उभी करणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आज जसं इन्कम टॅक्समध्ये बदल झाला आहे की तुमची केस कुठल्या ऑफिसरकडे जाणार तुम्हाला माहीत नाही, तुमच्या सीएला माहीत नाही, जशी तुम्ही लिहिली असेल त्या प्रमाणात त्याचा निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी परत तिसऱ्या व्यक्तीकडून होईल. अशी प्रत्येक सेवा, असा प्रत्येक कर हा गोळा करता येतो का? आला तर सोन्याहून पिवळं. पण त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा इन्कम टॅक्समध्ये हळूहळू का विना गेले 10-20 वर्ष तयार झाली आहे. म्हणून तर इन्कम टॅक्सची जी काही एकूण गती आहे झपाट्यानं वाढण्याची दरवर्षी 15-20% ती सुधारलेली दिसते. तसंच सर्व प्रकारच्या शासकीय पातळीवरती राज्य असोत, स्थानिक स्वराज्य संस्था असोत, यांनी या प्रकारचं जर लक्ष घातलं नाही तर या प्रकारचे बदल होणार नाही. हा कोविडचा सर्वात मोठा धडा आहे असं मला वाटतं.
एक दुसरं स्वप्न येत्या दशकात सगळेजण बघतायत की 5 ट्रिलियनची इकॉनॉमी भारताची होणार. माझे प्रश्न त्याला अनुसरून असे आहेत की एक असं स्वप्न बघावं का 5 ट्रिलियन किंवा XYZ ट्रिलियन, आणि 2 खरंच हे शक्य आहे का असं बघायचं असेल?
थोडक्यात सोपं उत्तर सांगायचं तर पहिल्यांदा शेख मोहम्मदी कुणी करावी याच्यात घटनात्मक तरतूद नाही आणि 5 मिलियन 24 साली होईल का तर होणार नाही. सोपं आहे. कारण त्यासाठी लागणारा जो वृद्धीचा दर आहे तो वृद्धीचा दर आता कोविड नंतर इतक्या झपाट्याने गाठणं शक्य नाही. एरवी देखील त्याच्या साधारणतः 2/3 दर आपण काढू शकलो असतो. 5 वर्षात दुप्पट म्हणजे 13-14% वृद्धीचा दर लागतो. त्याच्या 2/3 म्हणजे 8-10% आसपास जरी वाटलं तरी आपण हे उद्दिष्ट साधारणतः 30 सालापर्यंत कदाचित काही बाबतीमध्ये काही क्षेत्रांमध्ये पार पाडू शकू अशी शक्यता आहे. पण त्याच्यासाठी लागणारी पण या नावाखाली येणारी जी काही शर्तींची यादी आहे त्या यादी मी अगोदरच बोललो, ही वाढ होणार ती कोणासाठी तरी होणार, म्हणजे कोणाची कुठल्या तरी बाजारपेठेची गरज भागवण्यासाठी होणार. ती बाजारपेठ कुठं आहे? दुसरा एक धोक्याचा भाग मी आत्ताच नोंदवतो, कारण शब्द सारखेच असतात, त्याचा आशय तोच असतो असं नाही. आत्मनिर्भर असं सध्या परवलीचा शब्द आहे. आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण नाही, आणि असा अभिप्रेत असेल तर आपण निश्चित खड्डे खणत मोठ्या खड्ड्यात जाऊन पडणार आहोत. आत्मनिर्भरता याचा अर्थ असा, आपल्याला लागणाऱ्या गरजा जेवढ्या आपल्याकडून भागल्या जातात त्या वगळता अन्यांकडून विकत घेण्याची क्षमता तयार करणं म्हणजे आत्मनिर्भर असणं. सर्वच्या सर्व आपणच तयार करू आणि सर्वच्या सर्व गरजा आपण भागू या भ्रमामध्ये आपण पहिली चांगली 4 दशकं वाया घालवलीत. पुढची दशकं पुन्हा एकदा नव्यानं वाया घालवायची गरज नाही. कारण आत्मनिर्भर म्हटल्यानंतर मोदींना काय अभिप्रेत आहे, काँग्रेसला काय अभिप्रेत आहे आणि स्वदेशी जागरण मंचला काय अभिप्रेत आहे याच्याबद्दल कोणीच काही आत्ता खात्री देऊ शकत नाही. पण मी मला जर विचारलं की आत्मनिर्भर म्हणजे काय तर ते सेल्फ रिलायंट या इंग्रजी शब्दाचं भाषांतर, याचा अर्थ असा की आपल्या गरजा आपणच नव्हे तर दुसऱ्याकडून देखील भागवून घेण्याची क्षमता आपल्यात तयार करणं याला आत्मनिर्भर म्हणतात. त्यामुळे सर्व आयातीचं पर्यायन आपण करू शकू असल्या मूर्ख मृगजळाच्या मागं पुन्हा 4 दशकं घालवायची गरज नाही. आणि या अर्थानं जर मोदी ते म्हणत असतील तर मोदी देश खड्ड्यात घालतील, माझी अशी आशा आहे की तसं ते घालणार नाहीत. निदान त्यांच्या आसपासचे धोरण सल्लागार तरी असं मानतात असा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव नाही, मला ते व्यक्तिशा देखील त्यातले अनेक लोक माहिती आहेत. पण मोदींना पाठिंबा देणाऱ्या काही संस्था अशा आहेत की त्यांच्या दृष्टीनं हाच अर्थ आहे की म्हणजे जे आपल्या गांधी आश्रमामध्ये चालायचं, आपलं आपलं सूत काढायचं, आपलं आपलंच गवत उगवायचं, असा कुठलाही देश भरभराटीला जात नसतो. आणि तो 5 बिलियन वगैरे जो जाऊ आहे ती देखील अर्थव्यवस्था चालवायला कालांतरानं सक्षम राहत नाही. ही सर्व विदित गोष्ट, हे काही नव्यानं सांगायची गोष्ट नाही. भारतातल्या अनेक अर्थव्यवस्थेतल्या अनेक तज्ज्ञांना हे माहिती आहे. पण त्याच्यात एक पैलू कोविडमुळे जो तयार झाला आहे, जो अनिश्चिततेपोटी उद्भवणार आहे की मला ते करायची हौस नाही आहे पण मला जो पुरवू शकत होता तोच उभा नाही आहे तर मी काय करायचं, ही वेगळ्या प्रकारची संधी असू शकते आणि वेगळ्या प्रकारचा धोकाही असू शकतो. म्हणजे क्षणभर असं गृहित झालं की कुठल्या तरी एका देशातून आपण आतापर्यंत तो पुरवठा घेत होतो पण तो देशच अजून उभारायला तयार नाही कोविडमधून, त्यामुळे तिथला पुरवठा येऊ शकत नाही, त्यावेळेला मी काय करेन. आणि विशेष त्यातला लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की यातला अनेक मोठा पुरवठा हा चीनमधूनच येतो आणि चीन हा काही असा ठप्प झालेला देश नाही, त्यामुळे आपण चिनी वस्तूंचं या निमित्तानं समूळ नष्ट करून टाकू, निर्मूलन करून टाकू, चीनवरचं अवलंबन शून्य करू, हे पुढची 5-7 वर्ष शक्य नाही. जर करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी मगाशी मी ज्या प्रकारच्या गोष्टी सांगितल्या त्या प्रकारचे धोरणात्मक बदल झाले आणि जगभरचे लोक तुमच्याकडे त्यांची मागणी मागवायसाठी यायला लागले तरच हे शक्य होईल, एरवी हे शक्य होणार नाही.
अजून एक चर्चा, तुम्ही आत्मनिर्भरचा उल्लेख केलात, खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, पण असे खूप सारे जार्गन्स गेले दशकात चर्चेत आले आणि अजूनही चर्चेत आहेत. आत्मनिर्भर आहे, मेक इन इंडिया आहे, मेक फॉर इंडिया आहे, स्टार्टअप इंडिया आहे, असे कितीतरी, स्टँडअप इंडिया आहे, अशा खूप गोष्टी आल्या, त्यांना एक सामाजिक परसेप्शन तयार झालं. पण असं म्हणतात की याची जितकी चर्चा झाली तितकं ग्राउंडवर काही दिसत नाही बाबा. तर पुढच्या दशकामध्ये ह्या सगळ्या कॉन्सेप्ट रिलेव्हंट राहतील का आणि त्यासाठी घडेल का काही या सगळ्या बाबतीत?
असं आहे, यातल्या बऱ्याच घोषणांमागचं जी प्रेरणा आहे हा प्रत्यक्ष अनुभव आहे. स्टार्टअप ही गोष्ट मोदींच्या डोक्यातून तयार होणारी नाही, म्हणजे कोणाच्याच डोक्यातून तयार होऊ शकत नाही. मेक इन इंडिया हेच तर चायनानं केलं, मेक इन चायना अँड एक्सपोर्ट एल्सवेअर. त्यामुळे याच्या मागची प्रेरणा आहे ती जगाच्या निदान काही महत्त्वाच्या वस्तूंच्या सेवांच्या उत्पादनामध्ये आपण मोठे पुरवठादार असू शकतो आणि ते भारतात तयार होऊ शकतं ही प्रेरणा जर असेल तर त्या मेक इन इंडिया शब्दाला दुसरा काही अर्थ नाही. हाच त्याचा खरा व्यवहारी अर्थ असू शकतो. स्टार्टअप्स ही गोष्ट भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी मुश्किलीची आहे. याचं कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दोन मोठी वेगवेगळी परस्परांशी संबंधित असणारी पण स्वतंत्ररित्या काही प्रमाणात काम करणारी अशी भेट आहेत. एक म्हणजे संघटित औद्योगिक क्षेत्र आहे आणि सेवा क्षेत्र आहे, आणि दुसरं असंघटित औद्योगिक आणि सेवा क्षेत्र आहे. अनेक स्टार्टअप हे स्टार्टअप आहेत आणि ते चालत आहेत, पण त्यांना स्टार्टअप म्हणतात हे देखील त्यांना माहीत नाही. असे अनेक नव्या प्रकारचे उद्योग लोकांनी सुरू केलेले आहेत, सुरू करतात लोक, ते चालूही राहतात. आणि या नव्या तंत्रज्ञानामुळे, माहिती तंत्रज्ञानामुळे लोकांची दुसरीकडे बघून बघण्याची शिकण्याची क्षमता ही फार रुंदावत चालली. त्याच्यामुळे लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असे व्यवसाय स्वतःपुरते शोधतात, स्वतःपुरते करायला लागतात. ज्या भयाखाली 10 वर्षापूर्वी लोक मोठे लांबोडके चेहरे करून म्हणायचे की हे असे मोठे मोठे मॉल आले तरी कोपऱ्यावरची छोटी छोटी दुकानं काय करतील, त्यांची कोविडमध्ये लक्षात येईल मोठे मॉल बंद आहेत, छोट्या छोट्या दुकानदारांनी मोबाईल वापरून घरोघरी जाऊन त्यांचे नंबर घेऊन सेवा परवायला सुरुवात केली, कोविड गेल्यानंतर गेली देखील हीच घडी त्यांची चालू राहील. ते त्यांच्या धंद्याची जी ठेवण आहे ती ठेवण बदलतील. सेवां पुरवण्यामध्ये किंवा वस्तू तयार करून पुरवण्यामध्ये जे काही पायंडे नव्यानं तयार होतात ते कुठे जास्त झपाट्यानं पसरतात तर ते फक्त संघटित क्षेत्रातच पसरतात असं नाही. उलट आहे, संघटित क्षेत्राला जसं हत्तीला वळायला जास्त वेळ लागतो पटकन पण हरणाला लागत नाही, तसंच अनेक बाबतीमध्ये तंत्रज्ञान असं होतं. त्याचा लाभ उठवणारे आणि त्याच्यातून मोठे होणारे देखील काही उत्पादक असतात, त्याला आपण स्टार्टअप म्हणून गौरवतो. पण ज्यांना गौरवलं जात नाही असे अनेक स्टार्टअप हे अर्थव्यवस्थेत नेहमीच तयार होत असतात आणि चालत असतात. उदाहरणार्थ आज जर समजा, म्हणजे मी ज्याचा मागाशी उल्लेख केला नाही, पण आता शेती क्षेत्राचं जर स्थित्यंतर म्हणायचं झालं तर एक स्थित्यंतर हे बाजारपेठे इतकं जमिनीच्या बाजारपेठेचं आहे. आणि जमिनीच्या बाजारपेठेमध्ये किती खुलेपणानं कोण गुंतवणूक करू शकतो, कोणत्या प्रकारचे करारमदार करू शकतो याची क्षमता जर बदलली तर याच शेती क्षेत्राचं रूपांतरण फार वेगळं होतं. हा महाराष्ट्राचाच अनुभव सांगतो. मार्केटिंग लायसन्स म्हणून जो काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे व्यापारी पूर्वी त्याच बाजारपेठांवरती अवलंबून होतो ते थेट व्यवहार करतात, खरेदी करतात, त्याच्यावरती प्रक्रिया करतात आणि विकतात. या प्रकारच्या व्यवहारांना जर चालना मिळाली आणि जर समजा कोणाला असं वाटलं की आता याच्यासाठी मी त्याच्यावरती तरी का अवलंबून राहून मी माझं एक स्वतःचं मॉडेल शेत तयार करतो, तिथं मी त्याचं बी बियाणं तयार करतो, उरलेल्या लोकांना तिथं आसपास वाटतो, असं पूर्वी लोक करत होते. यात काही नवीन गोष्ट आहे असं नाही. पूर्वी साखर तयार करणारे स्वतःचे साखरेचे मळे पण चालवत होते. आज आपलं जे शेती महामंडळ म्हणून जे दिसतं ते शेती महामंडळाच्या जमिनी कशात मिळाले आहेत, त्या साखर कारखान्यांचे जे मळे आपण जप्त केले त्याच्यातून आलेले जमिनी आहेत. त्यांच्या मळे पण होते, त्या मळ्यातनं कापून आणलेल्या ऊस आणण्यासाठी त्यांनी घाट टाकून घेतलेल्या छोट्या छोट्या प्रायव्हेट रेल्वे लाईनसुद्धा होत्या. त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये जमीन गुंतवणूक जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याची मुभा असणं, वेगवेगळ्या प्रकारच्या करारांना जमिनीची वापर करण्याची क्षमता तयार करणं आणि तिथलं ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो त्या सुविधा बदलणं, त्या जर बदलल्या तर शेती क्षेत्राभोवतीच आज अनेक प्रकारच्या सेवा क्षेत्राचा मोठा उदय होऊ शकतो किंवा तो झालेला दिसतो. आज तुम्हाला अनेक जिल्ह्यांमध्ये अशा छोट्या छोट्या कंपन्या दिसतील, जसं शहरांमध्ये टाक्या साफ करून देणारे, छोट्या मोठ्या बांधकामाच्या मदती करणारे, इलेक्ट्रिकल कामांची मेंटेनन्स करणारे, हे जसे येतात तसे ग्रामीण भागामध्ये आज शेतीत सेवा पुरवणाऱ्या छोट्या ग्रुप्सची तुम्हाला भरपूर संख्या आढळेल. विकणाऱ्यांची, शेतीमाल वेगळ्या रीतीनं जाऊन विकणाऱ्यांची, थेट विकणाऱ्यांची संख्या उदयाला येताना आढळेल. करोनाने इनफॅक्ट या गोष्टीला फार मोठा हातभार लागला, चालना मिळाली. त्यामुळे स्टार्टअप ही गोष्ट सरकारी योजना म्हणून त्याकडे बघणं, जाहीर करणं ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये त्या त्या धंद्याला त्या त्या तपशिलाची उत्तरं लागतात. हे सगळे तपशील सरकारकडे असतात आणि सरकार पुरवते अशी जर आपली अपेक्षा असेल तर आपण शेकमममध्ये करतो, आपल्याकडे काही मतलब नाही.
खरं तुम्ही गेल्या भागामध्ये आत्ता सांगितलं की काय इंटरव्हेन्शन स्टेटनं केल्या, स्टेट अज इन स्टेट अँड सेंटर बूथ सरकारनं मार्केटमध्ये, त्याचा काय परिणाम झाला, काय नाही झाला आणि काही नाही झाल्या, उदाहरणार्थ आय टीमध्ये नाही झालं, तर येणाऱ्या दशकामध्ये सरकारनं कोणतं इंटरव्हेन्शन करावं असं तुम्हाला वाटतं?
परत मी उत्तर राज्य सरकार केंद्रित देतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था केंद्रित देतो, कारण शेवटी त्याला त्या पातळीवरती ते उतरावंच लागतं. भारताच्या अनेक राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात झपाट्यानं नागरीकरण होत आहे, म्हणजे एकूण दर देखील मोठा आहे, काही राज्यांचा तर त्याहूनही जास्त आहे, त्यात महाराष्ट्र आहे. या नागरी भागाला वेगवेगळ्या गरजांसाठी लागणारं पाणी पुरवणं ही पुढच्या दशकातली एक खूप मोठी समस्या म्हणून उद्भवण्याची शक्यता आहे. आणि याच्यावरती एक तोडगा म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासारखं पाणी ही सांडपाण्यातून तयार करणं. पुण्यासारखं जर उदाहरण घेतलं जिथं विपुल पाणी आहे पण ते पाणी बहुंशी वापरलं जातं आणि त्याचं गटार म्हणून रूपांतर करून खालच्या नद्यांमध्ये सोडलं जातं. खालच्या लोकांच्या आरोग्याला तर आपण धोका पोहोचवतोच, पण असं जिथे जिथे पाणी वाचवता येईल आणि त्याचं पुनर्वापरण्याजोगं म्हणून पाण्यात रूपांतर करता येईल अशी अनेक तंत्रज्ञानं आज जगात उपलब्ध आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई हा फक्त शेतीचा प्रश्न नाही. अनेक उद्योग असे असतात की जे शेतीपेक्षा जास्त पाणी दर 100 रुपयाच्या उत्पादनामागे वापरतात. अशा सगळ्या उद्योगांना जर आपल्याला पाणी पुरवायचं असेल, खेरीज ज्याला आपण सरसा वापरणारा वैयक्तिक वापराचा जो पाण्याचा पुरवठा आहे तो, हा पुरवण्यासाठी म्हणून फार मोठ्या प्रमाणात जागरूक राहून या तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, तसे प्रकल्प उभारणं आणि ते खरोखर कार्यान्वित करणं. पुण्यामधली 30% देखील ही यंत्रणा चालत नाही. म्हणजे एकूण पुण्याची पाण्याची उपलब्धता उरलेल्या कुठल्याही शहरांना हेवा वाटावी अशी आहे, पण त्याचं जे आपण सांडपाण्यात रूपांतर करतो आणि त्या सांडपाण्याचं पुनर्वापर पाण्यामध्ये जे काही रूपांतर करतो ती परिस्थिती काही फारशी भूषणावा नाही. काही ठिकाणी विशेषतः कोस्टल रिजनमध्ये जिथे समुद्राचं खारं पाणी देखील आपल्याला वापरण्याजोगं पाणी म्हणून रूपांतर करता येतं, हा देखील तांत्रिकदृष्ट्या प्रश्न केंद्र सरकारच्या सत्तेतला असं नाही, इतर राज्य सरकार पण करू शकतात. किंबहुना एकूणच किनारपट्टीला असलेली, किनाऱ्याच्या भोवती असणारी बंदरं आणि त्या बंदरांचा देशांतर्गत जी काही उद्योग केंद्र आहेत त्याच्याशी असणारा संपर्क हा तुलनेनं फार एकांगी आणि दुबळा आहे. तो जेवढा वाढेल तितक्या प्रमाणात आपण जगाच्या बाजारपेठेत पोचण्याची क्षमता ही ठरते. उदाहरणार्थ महाराष्ट्राला साधारणतः 749 किलोमीटर लांबीचा किनारा आहे आणि छोटी मोठी धरून जवळपास 47 बंदरं आहेत. यातली कुठली बंदरं ही JNPT च्या तोडीची आहेत? तर JNPT च्या तोडीचं कोणीच नाही. BPT सुद्धा आता मागं पडत चाललंय. ही बंदरांची मालिका तयार करणं आणि ही या बंदरांना होणारा पुरवठा किंवा त्यातनं आलेल्या वस्तू जिथं पुरवायच्या त्या, हे जोडले जाणारे रस्ते हे नाहीत, हा महाराष्ट्राच्या विकासातला मोठा अडथळा आहे. किंबहुना एकूणच पूर्व पश्चिम मार्ग जोडलेले गेलेले असणं हा महाराष्ट्रात आणि अनेकदा भारतामध्ये देखील असणारी एक महत्त्वाची त्रुटी आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष, कारण एकदा रस्ता झाला की वस्तू पण वाहतात, माणसं पण वाहतात, माणसांची वस्ती पण वाहते. हे आपल्याला पुरेशा स्वतःच्या अनुभवातून, अन्य देशांच्या अनुभवातून शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे या गोष्टीकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे.
शेवटचा प्रश्न या मुलाखतीतला आपण प्रदीर्घ आढावा घेतला, सविस्तर घेतला, तर आम्ही सगळ्यांना विचारतोय 2030 इकॉनॉमिकली तुम्ही भारताला, महाराष्ट्राला कुठं बघता आणि कुठं बघायला आवडेल?
अर्थशास्त्रातले एक सर्वात प्रभावी मोठे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे लॉर्ड जॉन मेनर्ड केन्स. साधारणतः 3 ते 5 वर्षाच्या पलीकडे कोणत्याही प्रकारची अनुमानं करणं आणि फलज्योतिष सांगणं याच्यामध्ये फार फरक नसतो असं बऱ्याचदा अनुभव येतो. त्यामुळे पोपटाला कार्ड उचलण्यासारखा प्रकार होईल. पण सरासरीनं सांगायचं तर काही तंत्रज्ञानामधले जे प्रवाह आहेत ते आपण अर्थातच दुर्लक्षित कामा नाहीत आणि त्याचा फार झपाट्यानं प्रसार देखील होऊ शकतो. ज्याला आता इंडस्ट्री 4.0 म्हणतात त्या प्रकारची सर्व तंत्रज्ञान ही अनेक बाबतीमध्ये आवश्यक आहेत. उदाहरणार्थ खोल गटारं साफ करणं, इथं माणसं उतरता कामा नाहीत, तिथे रोबोट असले पाहिजेत, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच वापरला पाहिजे. असे अनेक कामं आहेत आणि की जिथे याचा आपण फार जास्त सरळ वापर करायला पाहिजे. यांचा प्रभाव आणि परिणाम किती पसरतो, कारण हे तंत्रज्ञान जसं येतं ना तसं त्या उत्पादनाची संघटना बदलते. ती संघटना बदलली की पूर्वी ज्या सेवा किंवा वस्तूंची गरज लागत नसते त्यांची गरज तयार व्हायला लागते, त्याच्याभोवती उद्योग तयार होतात. उदाहरणार्थ 3D प्रिंटिंग नावाची जी जे तंत्रज्ञान आहे हे जर आलं तर कन्स्ट्रक्शनमध्ये काय होईल याचा आपण विचार केला पाहिजे. आज कन्स्ट्रक्शन ही फार मोठ्या प्रमाणात श्रमसघन अशा प्रकारची चालणारी अर्थव्यवस्था आहे. 3D प्रिंटिंगमध्ये ती तशीच चालेल का काही विशिष्ट कार्यापुरती ती तशी चालेल असा जर विचार केला तर मला असं वाटतं की काही काही तंत्रज्ञान ही इतकी आमूलाग्र बदलणारी आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये घडी विस्कटणारी तंत्रज्ञानं म्हणतात, डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजीज. ही घडी विस्कटणाऱ्या तंत्रज्ञानांचा किती मोठा प्रभाव होतो याचा माझ्यामध्ये येत्या दशकामध्ये फार वेगळा अनुभव येईल अशी शक्यता मला सर्वाधिक वाटते. पण याला जसे फलत ज्योतिषवाले पण पंचमात पंचमेश आहे का वगैरे असे अनेक मी हे लावू शकतो, पण या पलीकडे मला जास्त फार मोठ्या प्रमाणात जावं असं वाटत नाही. याचं कारण आपली एकूण राजकीय आणि संस्थात्मक जी घडी आहे ती घडी इतकी बदलांना सन्मुख अशी नाही, म्हणजे उत्सुक असणारी अशी समाजव्यवस्था संस्थाव्यवस्था ही आत्ता तरी दिसत नाही. काही बाबतीमध्ये नव्या पिढीमुळे बदल झाला आहे, नव्या पिढीमुळे या प्रकारच्या गोष्टींमुळे समाज फार बदलतो, आपलं आयुष्य फार बदलतो याची जाणीव पूर्वीच्या अगोदरच्या पिढीपेक्षा फार प्रकर्षानं तळपूत दिसेल इतकी बदललेली आहे. त्याच्यामुळे कदाचित फार मोठा परिणाम बनू शकेल मतदारांच्या अपेक्षेत, त्यामुळे कदाचित परिणाम घडू शकेल, म्हणून राज्यकर्त्यांच्या वर्तणुकीत परिणाम घडू शकेल. पण तसा झाला नाही तर आपण ज्याला मेडलिंग थ्रू म्हणतो असा आपला प्रवास जो आहे तसा चालण्याची शक्यता जवळपास 50% आहे.
येस सर, तुमचे खूप खूप आभार. इतक्या सविस्तर शेतीपासून ते इंडस्ट्री 4.0 आणि 50 वर्षापूर्वीच्या कायद्यांपासून ते पुढच्या 5 वर्षापर्यंत तुमच्या नेहमानुसार आपण बोललो, तुम्ही वेळ दिलात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.